शिल्पा दीदी द किट्टी वैलरी मांटी।
हेलो, मैं शिल्पा बोलती है। शिल्पा? शिल्पा शेट्टी।
शिल्पा शेट्टी,
खर तर तुमच्या बाल्कनी मधून काहीतरी पडलंय।
काय? क्लिप?
नाही,
तर मग बिट्टूचा बॉल असेल।
तुमच्या घरचा कचरा पडलाय जो तुम्ही रोज टाकता, म्हणाला तर परत पाठवून देऊ?
कारण किट्टीवाल्या आंटीज काय म्हणतील
की रिमाजींचा घर आणि चेहरा तर चकाचक, पण सोसायटी, व्हॉट अ शेम।
रिमा आंटी शेम शेम, रिमा आंटी शेम शेम।
आता तुम्हीच ठरवा आसपासची स्वच्छता की इज्जतीचा कचरा।
कृपया आतापासून तुम्ही सुद्धा दोन डस्टबिन आपल्या घराबाहेर ठेवा, एक निळा ड्राय वेस्ट साठी आणि एक हिरवा वेट वेस्ट साठी, आणि जेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची गाडी येईल तेव्हा त्याच्यातच कचरा टाका, नाहीतर शिल्पाजी तुम्हालाही कॉल करू शकतात।
हॅलो, मी शिल्पा बोलतीये।
आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारा जनहितार्थ।